ಶ್ರೀಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಮದ್ದಿವ್ಯಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಅಸ್ಯ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಕವಚಪ್ರಾರಂಭಃ ಓಂ ಅಸ್ಯ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಕವಚಮಾಲಾಮಂತ್ರಸ್ಯ ವ್ಯಾಸಪ್ರಹ್ಲಾದಋಷಿಶಿರಸಿ ಸರ್ವವ್ಯಾಪೀ ಸ್ತಂಭವಾಸೋ ಬೀಜನ್ನಾಭೌ ಶ್ರೀಶಕ್ತಿಃ ಪಾದಯೋಃ ಗುಹ್ಯರೂಪಧೃಕಕೀಲಕಂ ಸರ್ವಾಂಗೇ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಪ್ರಸಾದಸಿದ್ಯರಧಮ್ಮ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಕವಚಸ್ತೋತ್ರಮಂತ್ರರಾಜಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ ಅಥ ಕರನ್ಯಾಸಃ ಓಂ ಯೋಗಿರುತ್ಪದ್ಮವಾಸಾಯ ಅಂಗುಷ್ಠಾಭ್ಯಾನ್ ನಮಃ ಓಂ ಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಾಯ ತರ್ಜಿನೀಭ್ಯಾನ್ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಪ್ರಕಾಶಾಯ ಮಧ್ಯಮಾಭ್ಯಾನ್ ನಮಃ ಓಂ ಸಹಸ್ರಶೀರ್ಷಾಯ ಅನಾಮಿಕಾಭ್ಯಾನ್ ನಮಃ ಓಂ ಸೋಮಸೂರ್ಯಾಗ್ನಿಲೋಚನಾಯ ಕನಿಷ್ಠಿಕಾಭ್ಯಾನ್ ನಮಃ ಓಂ ದಿವ್ಯಾಸ್ತ್ರಶೋಭಿತಭುಜಾಯ ಕರತಲಕರಪೃಷ್ಠಾಭ್ಯಾನ್ ನಮಃ ಓಂ ಯೋಗಿರುತ್ಪದ್ಮವಾಸಾಯ ಹೃದಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹಾಯ ಶಿರಸೇ ಸ್ವಾಹ ಓಂ ಸ್ವಪ್ರಕಾಶಾಯ ಶಿಖಾಯೈ ವಷಡ ಓಂ ಸಹಸ್ರಶೀರ್ಷಾಯ ಕವಚಾಯ ಓಂ ಓಂ ಸೋಮಸೂರ್ಯಾಗ್ನಿಲೋಚನಾಯ ನೇತ್ರತ್ರಯಾಯ ವಷಡ ಓಂ ದಿವ್ಯಾಸ್ತ್ರಶೋಭಿತಭುಜಾಯ ಅಸ್ತ್ರಾಯ ಫಟ ಓಂ ಭೂರ್ಭುವಸ್ವರೋಂ ಇತಿ ದಿಗಬಂಧಃ ಅದಧ್ಯಾನಂ ಕರ್ಪೂರಧಾಮಧವಲಂ ಕಟಕಾಂಗದಾದಿ ಛತ್ರಂತ್ರಿನೇತ್ರಶಶಿಶೇಖರಮಂಡಿತಾಸಿಯಂ ವಾಮಾಂಗಸಂಸ್ಥಿತರಮಾನಯನಾಭಿರಾಮಂ ಚಕ್ರಾಬ್ಜಶಂಖಸಗದನ್ರುಹರಿನ್ನಮಾಮಿ ನಮಸ್ಕೃತಿಯಂ ಗಣಾಧೀಶಂ ಸರ್ವವಿಘ್ನನಿವಾರಣಂ ನೃಸಿಂಹಕವಚಂ ವಕ್ಷೇ ಪ್ರಹ್ಲಾದೇನೋದಿತಂ ಪುರಾ ಸರ್ವರಕ್ಷಾಕರನ್ನೃಣಾಂ ಸರ್ವೋಪದ್ರವನಾಶನಂ ಸರ್ವಸಂಪತ್ಪ್ರದಂ ಚೈವ ಸ್ವರ್ಗಮೋಕ್ಷಪ್ರದಾಯಕಂ ಧ್ಯಾತ್ವಾ ನೃಸಿಂಹಂ ದೇವೇಶಂ ಹೇಮಸಿಂಹಾಸನೇ ಸ್ಥಿತಂ ವಿವೃತಾಸ್ಯಂತ್ರಿ ನಯನಂ ಶರದಿಂದು ಸಮಪ್ರಭಂ ಲಕ್ಷ್ಮ್ಯಾಲಿಂಗಿತ ವಾಮಾಂಗಂ ವಿಭೂತಿಭಿರುಪಾಸಿತಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಕೋಮಲಾಂಗಂ ಮಣಿಕುಂಡಲಭೂಷಿತಂ ಆರೂಪಶೋಭಿತೋರಸ್ಕಂ ರತ್ನಕೇಯೂರಮಂಡಿತಂ ಸಪ್ತಕಾಂಚನಸಂಕಾಶಂ ಪೀತನಿರ್ಮಲವಾಸಸಂ ಇಂದ್ರಾದಿಸುರಮೌಲಿಸ್ಥ ವರಮಾಣಿಕ್ಯದೀಪ್ತಿಭಿಃ ವಿರಾಜಿತಪದದ್ವಂದ್ವಂ ಶಂಖಚಕ್ರಾದಿಹೇತಿಭಿಃ ಗರುತ್ಮತಾಚ ವಿನಯಾತ್ ಸ್ತೂಯಮಾನಂ ಮುದಾನ್ವಿತಂ ಸುಹೃತ್ಕಮಲಸಂವಾಸಂ ಕೃತ್ವಾ ತು ಕವಚಂ ಪಠೇತ್ ಓಂ ಅಥ ಕವಚಂ ಓಂ ನೃಸಿಂಹೋ ಮೇ ಶಿರಃ ಪಾತು ಲೋಕರಕ್ಷಾರ್ಥ ಸಂಭವ ಸರ್ವವ್ಯಾಪೀ ಸ್ತಂಭವಾಸೋ ಭಾಲಂ ಮೇ ರಕ್ಷತಾದ್ ಬಲಿ ನೃಸಿಂಹೋ ಮೇ ದೃಶೌ ಪಾತು ಸೋಮಸೂರ್ಯಾಗ್ನಿಲೋಚನಃ ಶ್ರುತಿ ಮೇ ಪಾತು ನೃಹರಿರಮುನಿವರ್ಯಸ್ತುತಿ ಪ್ರಿಯಃ ನಾಸಾಂ ಮೇ ಸಿಂಹನಾಸೋಸೌ ಲಕ್ಷ್ಮೀಮುಖ ಪ್ರಿಯಃ ಸರ್ವವಿದ್ಯಾನಿಧಿಃ ಪಾತು ನೃಸಿಂಹೋ ರಸನಾಂ ಮಮ ನೃಸಿಂಹಃ ಪಾತು ಮೇ ಕಂಠಂ ಸದಾ ಪ್ರಹ್ಲಾದವಂದಿತಃ ವಕ್ತ್ರಂ ಪಾತು ವಿಂದುವದನಸ್ಕಂದೌ ಭೂಭಾರನಾಶನಃ ದಿವ್ಯಾಸ್ತ್ರಶೋಭಿತಭುಜೋ ನೃಸಿಂಹಃ ಪಾತು ಮೇ ಭುಜೌ ಕರೌ ಮೇ ದೇವವರದೋ ನೃಸಿಂಹಃ ಪಾತು ಸರ್ವತಃ ಹೃದಯಂ ಯೋಗಿರುತ್ಪದ್ಮಂ ನಿವಾಸಃ ಪಾತು ಮೇ ಹರಿಃ ಮಧ್ಯಂ ಪಾತು ಹಿರಣ್ಯಾಕ್ಷ रक्षः कुक्षि विदारणा नाभिं मे पातु नृहरिर मुनिवर्यस्तुति प्रिया ब्रह्माण्डकोटयः कट्यां यस्यासौ पातु मे गडे गुह्यं मे पातु गुह्यानां मन्त्राणां गुह्यरूपधृग उरुमनोजवः पातु जानुनि हरिरूपधृग जङ्घे पातु धराभार हर्ता गुल्फौ नृकेसरे सुरराज्यप्रदः पादौ पादौ मे नृहरि स्वयं सहस्रशीर्षा पुरुषः पातु मे सर्वतस्तनुं महोग्रः पूर्वतः पातु महावीरोऽग्निभागतः महाविष्णुर्दक्षिणे च महाज्वालस्तु नैररुदौ पश्चिमे पातु सर्वेषु नृसिंहः सर्वतो मुखः नृसिंहः पातु वायव्यां सौम्ये भीषणविग्रहः ईशान्यां पातु भद्रो मां सर्वमङ्गलदायकः अधश्चोर्ध्वं तथा मध्ये पातु मां भक्तवत्सलः संसारभयतः पातु मृत्योर्मृत्युर्नृकेसरी जले रक्षतु वाराह स्थले रक्षतु वामनः अटव्यान्नारसिंहश्च सर्वतः पातु केशवः इदं नृसिंहकवचं प्रह्लादमुखनिर्गतं भक्तिमान्यः पठे नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते पुत्रवान् धनवान् लोके दीर्घायुरिह जायते यं यं चिन्तयति कामं तं तं प्राप्नोति निश्चितं सर्वत्र जयमाप्नोति सर्वत्र विजयी भवेत् भूम्यन्तरिक्षदिव्यानां ग्रहाणां विनिवारणं वृश्चिकोरकसम्भूतं विशापहरणं परम् ब्रह्मराक्षसयक्षाणां दूराद्विदरावकारं भूर्जे वा ताडपत्रे वा लिखितं कवचं शुभं करमूले धृतयेन सिद्धयस्तत्करे स्थिताः नृसिंहकवचेनैव रक्षितो वज्ररक्षितः देवासुरमनुष्येषु स्वाज्ञयैव फलं लभेत् एकसन्ध्यं द्विसन्ध्यं वा त्रिसन्ध्यः पठेन्नरः प्राप्नोति परमारोग्यं विष्णुलोकं महीयते द्वात्रिंशच्च सहस्राणां पाडाशुद्धात्मना नृणां कवचस्यास्य मन्त्रत्वान् मन्त्रसिद्धिप्रजायते अनेन मन्त्रराजेन कृत्वा भस्माभिमन्त्रितं तिलकं धारयेद्यस्तु तस्य गृहभयं हरेत् त्रिवारं जपमानस्तु पूतं वार्यभिमन्त्रितं पाययेद्यं नरं मन्त्री नृसिंहध्यानमाचरेत् तस्य रोगाः प्रणश्यन्ति ये चान्ये कुक्षिसम्भवाः किमत्र बहुनोक्तेन नृसिंहसदृशो भवेत् षण्मासात् फलमाप्नोति कवचस्य प्रभावतः मनसा चिन्तितं यद्य तत्तदाप्नोति निश्चितम् इति परमरहस्य सारमेतत्कवचवरम् पठतीह यस्तु भक्त्या स भवति धनधान्यपुत्रभोगी तनुविगमे समुपैति नारसिंहं तप्तहाटककेशान्त ज्वलत्पावकलोचन वज्रायुधनखस्पर्श दिव्यसिंहनमोऽस्तु ते श्रीनृसिंहो दिव्यसिंहः सर्वाभीष्टप्रदायकः एकवीरोद्भुतबलो मन्त्रयन्त्रैकभञ्जनः भयन्नास्ति भयन्नास्ति नृसिंहपदसेवनाद् सत्यं सत्यं वचो वचमि शङ्करो हन्त्रिलोचनः कुतो भीतिः कुतो मृत्युः कुतस्तस्य दरिद्रता मृत्योर्मृत्युरमानाथो यस्य नाथो नृकेसरी भरजनं भवबीजानां वर्धनं सुखसंवदां तर्जनं यमदूतानां नृहरेर्नामगर्जनं माता नृसिंहश्च पिता नृसिंहो भ्राता नृसिंहश्च सखा नृसिंहः विद्या नृसिंहो द्रविणा नृसिंहः स्वामी नृसिंहः सकलं नृसिंहः यतो नृसिंहः परतो नृसिंहो यतो यतो यामि ततो नृसिंहः नृसिंहदेवादपरन्न किञ्चित् तस्मान् नृसिंहं शरणं प्रपद्ये। इति श्रीब्रह्माण्डपुराणे नारद अगस्त्यसंवादे प्रह्लादपुरोक्तं श्रीलक्ष्मीनृसिंह कवचं सम्पूर्णमस्तु। हरये नमः।